नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवी दिल्लींत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतवार्शीक उत्सवांत वांटो घेतलो. राष्ट्र निर्माण आनी सांस्कृतीक संरक्षणांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघान केल्ल्या योगदानाची तांणी तोखणाय केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापणूक ही हजारांनी वर्सां सावन चलत आयिल्ल्या परंपरेचें पुनरुज्जीवन आसा अशें तांणी सांगलें. संकश्टाच्या वेळार ताकतिकेन मजती खातीर वावुरपी स्वयंसेवकाविशी तांणी अभिमान उक्तायलो.
कल विजयादशमी का महापर्व है. ऐसे महान पर्व पर 100 वर्ष पूर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना ये कोई संयोग नहीं था. ये हजारों वर्षों से चली आ रही उस परंपरा का पुनरुत्थान था जिसमें राष्ट्र चेतना समय समय पर उस युग की चुनौतियों का सामना करने के लिए नए नए अवतारों में प्रकट होती है. इस युग में संघ उसी अनादि राष्ट्र चेतना का पुण्य अवतार है.
या निमतान प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रा खातीर आरएसएसच्या योगदानाचेर भर दिवपी खाशेले यादस्तीक टपाल तिकीट आणि नाणे जारी केले. केंद्र सरकारान सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचो म्हारगाय भत्तो 3% वाढवपाक मान्यताय दिल्या. हाका लागून म्हारगाय भत्तो 58% मेरेन पावतलो. हे दर 1 जुलय सावन लागू जातले अशी माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हांणी दिली. तशेंच देशांत 57 नवे केंद्रीय विद्यालय सुरू करपाचो निर्णय सरकारान घेतला. हे विशीं तांणी सांगले.
भर में नए केंद्रीय विद्यालय खोले जाएंगे.
न्यू केंद्रीय विद्यालय विल बी ओपन्ड अक्रॉस द कंट्री. 57 न्यू केंद्रीय विद्यालय विल बी सेट अप. ऑफ दीस 20 विल बी एस्टैब्लिश्ड इन डिस्ट्रिक्ट्स वेयर नो केंद्रीय विद्यालय करंटली एग्जिस्ट, 14 इन एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स एंड 4 इन डिस्ट्रिक्ट्स अफेक्टेड बाय लेफ्ट विंग एक्सट्रीमिज्म. इन एडिशन 5 केंद्रीय विद्यालय विल बी ओपन्ड इन हिली एरियाज एंड द नॉर्थ ईस्ट रीजन. दीस न्यू स्कूल्स आर एक्सपेक्टेड टू बेनिफिट 18,000 स्टूडेंट्स एंड विल ऑल्सो क्रिएट अबाउट 4,600 एडिशनल टीचिंग पोस्ट.
4,600 एडिशनल टीचर पोस्ट इससे क्रिएट होगी.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी संरक्षण मळार संशोधन आणि उदरगतीचेर आधारिल्ल्या तंत्रज्ञानाक चालना दिवपा खातीर देशात नवनिर्माणाक अनुकूल अशी पर्यावरण यंत्रणा तयार करपाचेर भर दिलो. आयज नवी दिल्लीत संरक्षण लेखा विभागाच्या दिसाच्या कार्यावळीत ते उलयताले. संरक्षण अर्थसंकल्पाचो राखणदार म्हूण लेखा खात्याची संशोधन आणि उदरगतीच्या सुविधांक मार्गदर्शन करपाक महत्वाची भूमिका आसा. झुजाच्या काळात पेन्शन आणि कल्याणकारी येवजण्यो आणि साधन सुविधांचा वापर आणि झुजाची तयारी हातूतही खात्याची महत्वाची भूमिका असा असे ताणी सांगले. जीएसटी सुधारणाचेर भर दितना संरक्षण मंत्र्यांनी सांगले की हे एक प्रगतीशील पावल असा आणि त्याचो थेट परिणाम संरक्षण मळावेल्या खरेदीचेर जातलो. जीएसटी दर उणावाक लागून चढ खरेदी शक्य जातली असे ताणी मुखार सांगले. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग सारखिल्ल्यो बायलो विकसित भारताचे ब्रँड अँबेसिडर आसात असे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हांणी सांगले. वर्ष 2047 मेरेन विकसित भारत जावपाच्या दिकेन बायला फुडाकार घेतात असे ताणी नवी दिल्लीत लष्करी नर्सिंग सेवेच्या 100व्या स्थापणूक दिसाच्या सुवाळ्यात उलयतना सांगले. एकवटीत संरक्षण दळ मुख्यालयाच्या पंगडान आयज आपलो 25वो स्थापणूक दीस मनयलो. एकवटीत संरक्षण दळाच्या मुखेल कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी नव्या संयुक्त लष्करी संरचना तयार करपाक आधार दिला असे संरक्षण मंत्रालयान सांगला. सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतरिक्ष संशोधन अशा उदरगतीशील वाटारांनी या दळान योगदान दिला. भारतीय रिझर्व्ह बँकेन व्याजदरात कसलेच बदल करूंक नात. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी आयज मुंबईत चालू वित्तीय वर्षाचे चौथे द्विमासिक धोरण जाहीर करतना सांगले.
Detailed assessment of the evolving macroeconomic conditions and the outlook, the MPC voted unanimously to keep the policy repo rate unchanged at 5.5%. Consequently, the STF rate remains at 5.25%, while the MSF rate and the bank rate remain at 5.75%. The MPC also decided to continue with a neutral stance.
चालू आर्थिक वर्षा चलनवाढ दर 2.6% आणि जीडीपी वाढ दर 6.8% उरतली असो अदमास रिझर्व्ह बँकेन उक्तायला. मजगती रिझर्व्ह बँकेन झिरो बॅलन्स आशिल्ल्या बँक खातेधारकांक फुकट इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा दिवपाचो निर्णय घेतला अशी माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी दिली. भारतीय हवामान खात्यान आयज ईशान्य भारत आणि छत्तीसगडात काय वाठारांनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आणि आयसीसी बायला विश्वचषक सर्तीत आज इंदूरातल्या होळकर स्टेडियमात ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड पंगडा आड खेळटा. कुरुबावलो जिकून ऑस्ट्रेलियान पहिली फलंदाजी करपाचो निर्णय घेतला. निमणी खबर मेळ्ळी तेन्ना ऑस्ट्रेलियान 49 षटकांनी 325 धावण्यो केल्यात. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां ऐकपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.